अध्याय 5. भारतात आलेल्या परदेशी लोकांना वारंवार होणारा आजार म्हणजे आमांश. त्या रोगाने मला पुन्हा एकदा पछाडले. अशक्तपणा, मळमळ आणि शौचालयाच्या सततच्या फेऱ्या हे रोजचेच सुरू झाले. माझा मित्र असीमचे निस्वार्थ प्रेम आणि त्याने निष्ठेने केलेल्या सेवेविना हे आणखीनच कठीण झाले असते. अनेक वेळा त्याने मला आठवण करून दिली, भक्ती म्हणजे प्रेम भावनेने सेवा करणे. मी जेव्हा अंथरुणाला खिळून होतो तेव्हा असीमने दररोज शिजवलेला भात, दही आणि इसबगोल आणले. प्रत्येक वेळेस तो कृष्ण आणि वृंदावनातील त्याचे प्रेम व्यक्त करीत असे. अशा प्रकारे माझे आजारपण म्हणजे आमची मैत्री आणखीन दृढ करणारी घटनाच ठरली. एके दिवशी सकाळी लवकर माझ्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली होती. वृंदावनासभोवतालच्या परिसरातील गावात जाण्यासाठी बरोबर येण्याचे आमंत्रण असीमने मला दिले. तो म्हणाला, वृंदावन शहराच्या सभोवताली असलेल्या संपूर्ण भागाला ब्रज असे म्हणतात. याच ठिकाणी श्रीकृष्णाने आपल्या लीला केल्या होत्या. जवळजवळ 80 मैल परिसर असलेल्या ब्रजधामात अनेक वने, शेते आणि गावांचा तसेच श्रीकृष्णांच्या 5,000 अधिक मंदिरांचा त्यात समावेश आहे. यापैकी काही तर भारतातील सर्वात मोठी मंदिरं आहेत, तर बरीचशी जुनी. ब्रजवासींचे कृष्णावर असणारे स्वाभाविक प्रेम पाहून तू एकदम भारावून जाशील, असे म्हणत उत्साहाने त्याचे निळे डोळे विस्फारले. तो म्हणाला, चला आपण निघूया. काही मिनिटांनंतर खिळखिळा झालेल्या स्थानिक बसमध्ये बसल्यावर आम्ही अक्षरशः उंच उडत होतो. चहूबाजूला सोनेरी छटाने नटलेली गहू आणि राईची शेते दिसत होती. त्यांची पिवळी फुले वाऱ्यासोबत डुलत होती. रस्त्याकडेला थांबलेले गरीब शेतकरी हात दाखवून बस थांबवत आणि बसमध्ये चढत. त्यांचे कपडे विरलेले, जुनाट होते. काहींना मोतीबिंदू, त्वचारोग किंवा उपचार न केलेल्या जखमा झाल्या होत्या, परंतु ते खूप आनंदी होते. भक्तीपर गीते म्हणत टाळ्या वाजवित होते आणि चालत्या बसमध्ये नाचत होते. त्यावेळी काळ्या त्वचेवर सुरकुत्या असलेल्या वृद्ध स्त्रिया उत्स्फूर्तपणे उभ्या राहिल्या. हात वर करून आणि लाजेने फाटलेल्या साडीने तोंड झाकून नाचू लागल्या. लहान मुलांप्रमाणे सर्वजण उत्साहित दिसत होते. गावामधील व्रजवासी गरीब असले तरी उल्हासाने हसत होते आणि श्रीकृष्णांच्या कृपाळू शक्तीचे नाव जय राधे म्हणत एकमेकांना अभिवादन करीत होते. ते भगवंतांवर केवळ एक सर्वोच्च निर्माता म्हणून नव्हे, तर त्यांच्या खेड्यातील जीवलग शेजारी म्हणून प्रेम करीत होते. स्त्रिया विहिरीवरून ओढलेले पाणी मातीच्या गोल मडक्यात भरून डोक्यावरून वाहून नेत होत्या. जवळून जाताना राधे राधे म्हणत त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. त्यांच्या मातीच्या चुलीतून वाळलेल्या शेणाच्या गौऱ्यांचा आणि गवताच्या जळण्याच्या धुराचा वास हवेत सर्वत्र पसरला होता. भक्तीचे चिन्ह म्हणून प्रत्येक महिन्याला डोक्याचे मुंडन केलेली खेडे गावातील मंडळी गायींची राखण करण्यात आणि बैलांच्या मत्तीने शेत नांगरण्यात किंवा रस्त्याच्या कडेला बसून त्यांचा माल विकण्यात दिवस व्यतीत करताना दिसली. चमकणाऱ्या डोळ्यांची चंचल मुले वर खाली उड्या मारत क्रिकेट खेळत होती. स्त्री, पुरुष आणि मुले प्रत्येकजण माझ्याकडे पाहून हसत जवळून जाताना राधे राधे म्हणत होता. शेकडो गावकरी दूध, लोणी आणि मिठाई भेट रूपात घेऊन येताना मला दिसले. काहीजण प्रार्थना करीत होते आणि अन्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी गात होते, नाचत होते. या वेगळ्या विश्वातून जात असताना मी विचार केला, अशा लोकांचा धर्म हा केवळ रविवार किंवा सुट्टीच्या दिवसापुरता मर्यादित नसून त्यांच्या दररोजच्या जीवनातील प्रत्येक कृतीत अंतर्भूत आहे आणि तो पूर्णपणे उत्स्फूर्त आणि भावपूर्ण आहे. दुपारच्या वेळी मी आणि असीम मदनमोहन मंदिराच्या टेकडीवरून यमुना नदीकडे पाहत गवतावर निवांत बसलो होतो. काळ्या मधमाशा आमच्या भोवती चिंतन करीत असल्याप्रमाणे गुंजारव करीत होत्या. थोडे पाय ताणून मी कुंपणाच्या लाल दगडाच्या भिंतीला पाठ टेकून बसलो. त्यावेळी मी मन मोकळे केले. मी विचारले, असीम, मूर्तीपूजेबद्दल मला काही सांगू शकशील का? मी त्याला सांगितले, भारतातील माझ्या प्रवासादरम्यान पाहिले की बहुतांश लोक घडविलेल्या देवांच्या मूर्तीची पूजा करतात. योगी आणि शिवभक्त हे शिवलिंगाची किंवा भगवान शंकरांच्या मूर्तीची पूजा अर्चा करतात, तर बौद्धवादी भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर यथासांग भेटवस्तू अर्पण करतात. पश्चिमेकडील धर्माचे काही लोक या सगळ्या मूर्तीपूजेची निर्भत्सना करतात. मी म्हणालो, परंतु ख्रिश्चन तर येशू ख्रिस्तांच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर तसेच पवित्र क्रुसासमोर प्रार्थना करतात. मी त्याला सांगितले की मी जेव्हा इटलीमध्ये होतो तेव्हा असिसी येथे सेंट डेमियानो चर्चला भेट दिली होती. याच ठिकाणी प्रार्थनाघरातील लाकडी क्रुसावरील येशूंनी सेंट फ्रान्सिस यांना चर्चचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा दिली. जू लोक तोरा अर्थात जू धर्मग्रंथ यांना पूजेच्या वस्तू अर्पण करतात. मूर्तीपूजेची निर्भत्सना करणारे मुसलमान तर पवित्र मक्केच्या काबाला वारंवार नमन करीत असतात. मला माहीत होते की या सर्व विविध रूपातील पूजेच्या पद्धतीत मतभेद आहेत, परंतु या सगळ्यांमध्ये एक समान अर्थ मला आढळला, तो म्हणजे रूपावर किंवा ध्वनीवर लक्ष केंद्रित करणे, जेणेकरून आपली चेतना त्या दिव्यत्वाबरोबर जोडली जावी. श्रीकृष्णांच्या पूजेसंदर्भात आसिमचे कोणते मत असेल यासंबंधीचे कुतूहल माझ्या मनात निर्माण झाले. त्याचवेळी कृष्णदास बाबाजी तिथून फिरत असताना त्यांचे ठराविक आनंददायी हरे कृष्ण हे शब्द ते आनंदाने म्हणाले. आम्ही अंतःकरणपूर्वक त्यांना दंडवत केला. वास्तविक पाहता मीच त्याला प्रश्न विचारित होतो आणि मीच निष्कर्ष काढित होतो. असीम शांतपणे हाच उपहार मला देत असल्याचे मला जाणवले. मी पुढे म्हणालो, तुला माहीत आहे, कृष्णदास बाबाजींसारख्या भक्तांना मूर्तीपूजा करताना पाहिल्यावर त्याला मी केवळ एक पुतळ्याची किंवा दगडाची पूजा म्हणू शकत नाही. त्यांच्या पूजेत ते भगवंतांच्या प्रेमाचा अनुभव घेत असल्यासारखे वाटतात. येशू म्हणाले नव्हते का की एखाद्या वृक्षाची पारख तुम्ही त्याच्या फळावरून करू शकता. मोठ्या भावाप्रमाणे दिलासा देत असीम हसला. पुढे झुकून तो म्हणाला, पुढे सांग. मी त्याला सांगितले की मी भारतात प्रथम मूर्तीपूजा पाहिल्यावर ती थोडी विचित्र आणि अंधश्रद्धाळू प्रथा वाटल्यामुळे यापासून थोडा कसा दूर झालो होतो, परंतु जे लोक एका देवाशी संपर्क ठेवण्याचे माध्यम म्हणून हिचा स्वाभाविकपणे स्वीकार करतात अशा पवित्र लोकांबरोबर काळ व्यतीत केल्यानंतर ती सुंदर असल्याचे मी मान्य केले. आता मला शास्त्रांमधून त्यामागचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे. तू मला मदत करू शकतोस का? असीम तुळशीच्या अगदी जवळ बसला होता. विचारात गडून त्याने हाताच्या तळव्याने हनुवटी घासली आणि उत्तर देण्याअगोदर तो क्षणभर थांबला. खरे तर मी सांगण्यास अपात्र आहे, पण गुरूंकडून ऐकलेले आणि वैदिक शास्त्रात वाचलेले तेवढे मी तुला सांगतो. मधमाशा जशा या फुलावरून त्या फुलावर उडत उडत मध गोळा करतात, त्याचप्रमाणे मी त्याचे प्रत्येक शब्द न शब्द ग्रहण करीत होतो. तो म्हणाला, भगवंत अनंत अमर्याद आणि स्वतंत्र आहेत. भगवंत मूर्तीरूपात नाहीत असे म्हणणे म्हणजे त्यांना आपण मर्यादित करीत आहोत. वेदांमध्येही मूर्तीपूजेची निर्भत्सना केली आहे. इतिहास पाहता पूर्व आणि पश्चिमी देशांमध्ये अशा काही रूढी परंपरा होत्या जिथे भगवंतांची काहीही कल्पना नसताना मनोनिर्मित मूर्तीची केवळ अंधश्रद्धेने लोक पूजा करीत होते. बऱ्याच वेळा त्यामागे स्वार्थ आणि दुष्ट हेतूच असे. युगानुयुगे अशा प्रकारच्या मूर्तीपूजेची निर्भत्सना करण्यात आली आहे. बायबल आणि कुराणाच्या काळातही अविश्वासू लोकांच्यात आपण हा प्रकार पाहू शकतो, परंतु या प्रकारची मूर्तीपूजा वेदांना मान्य नाही. अर्चा विग्रह पूजा हे एक शास्त्र आहे ज्यामध्ये भक्तिपूर्ण विधींनी भगवंतांना मूर्तीरूपात अवतीर्ण होण्याचे आवाहन केले जाते. या रूपात ते आपली भक्तिपूर्ण भेट स्वीकारतात. त्यामुळे पुजाऱ्याचे तन मन आणि वाणीचे शुद्धीकरण होऊन तो नित्य भगवंतांच्या स्मरणात राहतो. समर्पण आणि प्रेमाद्वारे भगवंतांना प्रसन्न करणे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. इंद्रधनुष्यातील सप्तरंगाप्रमाणे जांभळ्या, लाल आणि पिवळ्या पंखाचे फुलपाखरू उडत आले आणि आसिमच्या मांडीवर बसले. तो शांतपणे त्याचे सौंदर्य न्याहाळू लागला. पहा, तो म्हणाला. त्याच्या आवाजातून आनंद ओसंडून वाहत होता. सृष्टी म्हणजे कलेचे एक दालनच आहे. जिकडे पाहू तिकडे उत्कृष्ट कलाकृतीच आहे. त्या कलाकाराला भेटण्याची मला इच्छा आहे. प्रत्येक गोष्ट भगवंतांपासून येते. सर्व भौतिक तत्वे भगवंतांच्या शक्ती आहेत. प्रेमपूर्ण सेवेने आपले मन आणि इंद्रिय केंद्रित व्हावी या उद्देशाने ते आपल्या इच्छेने स्वतःच्या शक्तीमध्ये म्हणजे अर्चविग्रहाच्या रूपात अवतीर्ण होऊ शकतात. जसा विजेच्या दिव्यामध्ये प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी विद्युत प्रवाह प्रकट होतो, त्याप्रमाणे भगवंत अर्चविग्रहांद्वारा स्वतःची उपस्थिती दाखवू शकतात. उघड्या डोळ्यांनी विद्युत प्रवाह दिसत नाही, आणि जेव्हा विजेची शक्ती तिच्या अस्तित्वाने दिव्याला व्यापून टाकते तेव्हा दिवा प्रकाश देऊ शकतो. हा प्रकाश आपण पाहू आणि अनुभवू शकतो. त्याचप्रकारे भगवंत आहेत. त्यांना पाहता यावे, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, तसेच आपल्याशी प्रेमाचे आदानप्रदान करता यावे यासाठी अर्चविग्रहांच्या स्पष्ट व निश्चित रूपामध्ये ते अवतीर्ण होतात. तो हसला आणि त्याने विचारले, माझे कथन अर्थबोध करणारे होते ना? मी मान डोलावली. माझ्या अंतःकरणात समाधानाची एक जाणीव निर्माण झाली. त्यावर्षी वर्षा ऋतूत पडलेल्या पावसानंतर वृंदावन हिरव्यागार जंगलांनी आणि कुरणांनी भरून गेले होते. शरद ऋतू असल्याने दिवस उबदार पण रात्री थंडी वाढत असे. वृंदावनवासियांना त्यांच्या पवित्र उत्सवांपैकी एकाची तयारी करताना मी उत्सुकतेने पाहत होतो. भक्तिमार्गाचे अनुयायी भगवंतांवरील प्रेम मोठ्या आनंदाने साजरे करतात. त्यांचे उत्सव उत्स्फूर्ततेने ओतप्रोत असतात. मी जिथे गेलो तिथे प्रत्येकजण ऑक्टोबर महिन्यातील पौर्णिमेची प्रतीक्षा करीत होता. श्रीमद भागवतानुसार ती रासपौर्णिमेची रात्र होती. भगवान श्रीकृष्णांनी रासनृत्य केले. कला, काव्य, संगीत आणि नृत्य यामध्ये अत्यंत गुणगान केलेल्या रासनृत्याचे मला झालेले आकलन म्हणजे आध्यात्मिक प्रेमाच्या प्रकटीकरणांपैकी सर्वात गहन आहे. संपूर्ण वृंदावन उत्साहाने भरलेले होते. बाजारपेठा भक्तांनी गजबजलेल्या होत्या. मंदिरांसाठी सजावटीचे साहित्य, अर्चविग्रहांसाठी दागदागिने आणि मेजवानीसाठी अन्नसामग्रीची खरेदी विक्री सुरू होती. सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी शिष्यांचा एक समूह रासनृत्याचा अर्थ ऐकण्यासाठी अंगणात बनमहाराजांभोवती जमला होता. त्यांनी सुरुवात केली. हे जगातील इतर नृत्यासारखे नाही. लौकिक नृत्यात लोक स्वतःची भौतिक इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु गोपी जरी साध्या गवळ्यांच्या स्त्रिया असल्या तरी त्या जीवाच्या भगवंतांप्रती असलेल्या प्रेमाची मूर्त स्वरूपे आहेत. भगवंतांची संतुष्टी ही त्यांची एकमेव आकांक्षा असते. त्यांचे नृत्य हे जीव आणि भगवंत यांच्यामधील सर्वात परिपूर्ण घनिष्ठता दर्शविते. त्यात कोणत्याही स्वार्थीपणाचा गंधही नाही. ते आनंदाने परिपूर्ण आहे. त्या रात्री श्रीकृष्णांनी बासरीवर मधुर धून वाजवून गोपींना बोलावले. गोपींनी सर्वस्वाचा त्याग केला आणि केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी सर्व संकटे ओढवून घेतली. समाजातून बहिष्कृत होण्याचा धोका देखील पत्करला. जेव्हा त्या कृष्णांकडे पोहोचल्या तेव्हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्णांनी मान्य केले की गोपींच्या अशुद्ध भक्तीची योग्यरित्या परतफेड करण्यासाठी संपूर्ण सृष्टीच्या विस्तारात त्यांच्याकडे एकही शक्ती नाही. परंतु त्या बदल्यात त्या निरंतर आनंदाच्या रात्री शाश्वत दिव्य शरीरात असलेल्या प्रत्येक गोपीबरोबर एकाच वेळी नृत्य करण्यासाठी स्वयंरूपाचा त्यांनी विस्तार केला. बन महाराजांनी आपले मुख मावळत्या सूर्याकडे वळवले. तसे गुलाबी रंगाच्या सूर्यकिरणांनी त्यांचे नेत्र तेजपुंज झाले. प्रवचनाच्या अंती ते म्हणाले, गोपींच्या नेतृत्वाखाली एके दिवशी आपणही त्यांचे अनुसरण करू. अशी प्रार्थना करीत आता काही क्षणांमध्ये आपण उत्सव साजरा करू. बन महाराजांच्या मंदिरातील तुळशीच्या बागेमध्ये भक्तांनी हजारो छोटी छोटी सुगंधी फुले एकत्र गुंफून एक आसन सजवण्यासाठी पूर्ण दिवस कष्ट घेतले होते. उत्सवाची वेळ जवळ येऊ लागली. विग्रहांना देवघरातून जल्लोषात बाहेर आणले गेले. सजविलेल्या आसनावर ठेवण्यात आले. त्यांना अनेक रुचकर मिष्टान्ने आणि पेये अर्पण करण्यात आली. पूर्वेला सोनेरी पूर्ण चंद्र उगवला. वृंदावनात रासपौर्णिमेचा चंद्र हा वर्षातील सर्वात सुंदर मानला जातो. या प्रसंगासाठी रचलेल्या विशेष गीतांनी भक्त त्यांचे स्वागत करतात. चंद्र जसा वर येऊ लागला तसा त्याच्या चंदेरी किरणांनी चारही दिशा उजळून निघाल्या. या दरम्यान कृष्णदास बाबाजी अत्यंत भावपूर्ण गायन करू लागले तर अन्य सर्वजण आनंदाने त्यांना साथ देऊ लागले. त्यांच्यात सामील होऊन मी वृंदावनातील चंद्रप्रकाशाने उजळलेल्या पुष्पवनातील राधाकृष्णांच्या आल्हाददायक दिव्य दृश्यावर माझे मन स्थिर केले. चंद्र आणखी वर चढत गेला. तशी प्रत्येक पानाफुलावर त्याची चंदेरी छटा पसरली गेली. पृथ्वी माता त्याच्या स्पर्शाने प्रफुल्लित झाली होती. मोत्यासारख्या गोड चांदण्यात वातावरण न्हाऊन निघाले होते. अर्चा विग्रह, वृंदावन आणि पूजा करणारे आम्ही सगळेच आनंदी होतो. अशा प्रकारे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आम्ही रात्री उशिरापर्यंत गात बसलो. वृंदावनातील हे वास्तव्य माझ्या हृदयावर खोल परिणाम करणारे होते. या मधुर क्षणांचा मी थोडक्यात विचार केला. योगशक्तीने अलौकिक सामर्थ्य प्रदर्शित करता येते किंवा सर्व त्रास व दुःखातून मुक्ती प्राप्त करता येते. परंतु यापेक्षा भगवंतांवरील निरपेक्ष प्रेम कितीतरी उदात्त अनुभव होता. आध्यात्मिक प्रेमात भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी गोपींसारखे भक्त स्वतःचे सर्व काही समर्पित करून त्यांच्या प्रेमाच्या घनिष्ठतेचा संपूर्ण आस्वाद घेऊ शकतात. अशाच आणखी एका चांदण्या रात्री मंदिराच्या बागेत रातपक्षी गात असताना स्वामी बन महाराज लाकडी खुर्चीवर टेकून बसले होते. त्यांनी माझ्याकडे हेतूपूर्ण नजरेने पाहिले. रिचर्ड, मी तुझे बारकाईने निरीक्षण करीत आहे. ते थांबले. कदाचित येणाऱ्या भावी गोष्टीसाठी ते माझी तयारी करीत होते. आज रात्री मी तुला माझा शिष्य म्हणून दीक्षा देऊ इच्छितो. तुळशीच्या खोडापासून तयार केलेली एक जपमाळ त्यांनी माझ्यासमोर धरली. मी ही तुझ्याकरिता मंत्रून ठेवली आहे. तू स्वीकार करण्यास इच्छुक आहेस का? अंगणातून एक थंड हवेची झुळूक शरीराला व मनाला स्पर्शून गेली. माझे मन कृतज्ञता आणि दुःख यामध्ये हेलकावे खाऊ लागले. त्यांनी विचारल्याबद्दल मला सन्मान वाटला. तरीही त्यांना निराश करण्याच्या विचाराने धास्ती निर्माण झाली. मी आपला ऋणी आहे, सद्गतीत स्वरात मी त्यांना उत्तर दिले. आपण मला जी प्रेरणा दिलीत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. परंतु जोपर्यंत संपूर्ण आयुष्यभर मी निष्ठावान राहीन असा आत्मविश्वास वाटत नाही तोपर्यंत कोणत्याच गुरुकडून दीक्षा स्वीकारायची नाही अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे. योग्य प्रामाणिकपणाविना असे वचनबद्ध होणे म्हणजे परमपूज्य गुरूंप्रती अनादर ठरेल असे मला वाटते. माझ्या डोक्यावर हळूवार थोपटताना बन महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि ते म्हणाले, तुझा प्रामाणिकपणा पाहून मला खूप आनंद झाला. मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही. तू तुझ्या अंतःकरणापासून निर्णय घे. आश्रमातील सदस्यांना तुला आध्यात्मिक नावाने संबोधण्याची इच्छा आहे. तेव्हा अनुमती दिलीस तर मी तुला दीक्षेचे नव्हे पण प्रेमाचे एक नाव देईन. जोपर्यंत दीक्षा घेणार नाहीस तोपर्यंत तू हे नाव ठेवू शकतोस. मी होकारार्थी मान डोलावली. आम्ही तुला रथीन कृष्णदास म्हणून बोलावू. रथीन कृष्ण म्हणजे कृष्ण जे अर्जुनाचे सारथी आहेत आणि दास म्हणजे तू त्यांचा सेवक आहेस. मी कृतज्ञतापूर्वक त्यांना वंदन केले. पण एक समस्या आहे. त्यांचे डोळे बारीक झाले. प्रत्येक जण तुझ्या लांब वाढलेल्या अस्ताव्यस्त केसांबद्दल तक्रार करीत आहे. इतर आश्रमवासियांप्रमाणे तू का मुंडन करीत नाहीस? मी याचना केली. माझ्यासाठी मुंडन म्हणजे एखाद्या पंथाला शरण होणे आहे. जोपर्यंत मी तो निर्णय घेत नाही तोपर्यंत दिखाऊपणासाठी मी हे करणार नाही. मग कमीत कमी केस लहान तरी करशील का? आमच्या अतिथींना ते फारसे रुचत नाही. महाराज, यामुळे जर आपल्याला आनंद मिळणार असेल तर मी ते कापीन. माझ्या इतर प्रतिज्ञांपेक्षा त्यांना प्रसन्न करणे मला महत्त्वाचे वाटले. त्या रात्री उत्सुकतेपोटी मी आरशात पाहिले. स्वतःला आरशात पाहणे किंवा केसांना कंगवा वापरणे या गोष्टींना बराच काळ लोटला होता. माझ्या पाठीवर कमरेच्या अर्ध्या भागापर्यंत जटा लोंबत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बन महाराजांनी आसिमला सूचना दिली, आपल्या रथीन कृष्णदासला न्हाव्याकडे घेऊन जा. गालातल्या गालात हसत पुढाकार घेऊन आसिम मला न्हाव्याच्या दुकानात घेऊन गेला. ते दुकान म्हणजे जेमतेम चार माणसे बसू शकतील एवढी कुजलेल्या वाळलेल्या लाकडाची मोडकी तोडकी झोपडी होती. मी त्या जड लाकडी खुर्चीवर बसताच न्हाव्याने माझ्या जटांकडे वेड्यासारखे पाहिले. तो 55 आसपासचा बुटका सडपातळ मनुष्य होता. त्याचे अंग उघडे होते तर कमरेभोवती केवळ एक सुती चौकडी कपडा गुडघ्यांच्या थोडा वरपर्यंत त्याने गुंडाळलेला होता. हे केस कसे कापायचे? तो पुटपुटला. त्याच्याजवळ असलेल्या सर्व प्रकारच्या कात्र्या वापरून त्याने कापण्याचा कसोशीने प्रयत्न केला, परंतु एकही कात्री केसात शिरत नव्हती. शेवटी इतर स्थानिक न्हाव्यांना त्याने बोलावले. सभेप्रमाणे विचारविमर्श झाला. हे केस कसे कापायचे? सर्वजण पुन्हा पुन्हा हेच बडबडत होता. खूप विचारविनिमय झाल्यानंतर त्यांनी माळ्याला बोलवायचे ठरवले. माळी आला. तो पिळदार शरीराचा जाड काळ्या मिशा असलेला वजनदार माणूस होता. अंगात घाम आणि मातीने मळलेले सैल सुती कपडे असा त्याचा रुबाब होता. माझ्या डोक्याचे त्याने थोडा वेळ निरीक्षण केले. योग्य ती उपकरणे आणण्यासाठी त्याच्या सामान ठेवण्याच्या खोलीत तो गेला आणि फांद्या छाटण्याच्या गंजलेल्या कात्र्यांचा संच घेऊन परतला. मोठ्या कात्रीच्या आकाराचे ते हत्यार होते. माझे केस कापणे हा मोठा प्रकल्पच बनत चालला होता आणि तो माळी त्यासाठी स्वतःहून नियुक्त झालेला मुकादम होता. त्याच्या बोटांच्या वाढलेल्या नखांखाली जाड मातीचा थर होता. त्या आखूड बोटाने खुणावत त्याने हुकूम सोडला, त्याचे केस पकडा आणि मागे ओढा. त्याच्या सहायकाला तो म्हणाला, जोरात ओढ, बरोबर, हां आता शक्य तितके ताणून पकड. रस्त्याने जाणाऱ्या एकाला बोलावून तो म्हणाला, तू या साधूला खुर्चीत पकडून ठेव, त्याला अजिबात हलू देऊ नकोस. मग त्याने न्हाव्याला हुकूम सोडला, त्या हत्याराची खालची बाजू दोन्ही हातांनी पकड आणि वर ढकल, मी वरचा भाग खाली ढकलतो. मोठ्या गांभीर्याने ती चारही माणसं आपापली जागा पकडून होती. माळी आणि न्हाव्याने संपूर्ण शक्ती लावली. ते अक्षरशः घणू लागले, घामाने डबडबले, आपल्या सर्व ताकदीने पाती ढकलू लागले. त्या लक्ष वेधून घेणाऱ्या दृश्याकडे डझनभर वाटसरू वेड्यासारखे बघत थांबले. आणखीन काही जण त्या प्रयत्नात सामील देखील झाले. त्यातील प्रत्येक जण कात्रीला आपली शक्ती लावित होता. यातून जे काही तयार होणार होते नक्कीच ती माझी नवी केशभूषा होणार होती. दुसऱ्यांदा कात्रीच चालवली जाणार नव्हती. माझे केस कापण्याच्या प्रयत्नामध्ये त्या घोळक्यातील प्रत्येक जण कणत होता, घामाघूम होत होता. ती पाती जटा कापण्यात यशस्वी होत आहेत याची लागली होती. मात्र यामध्ये शेकडो केस माझ्या डोक्यातून थेट उपटले जात होते. या सगळ्या प्रकारादरम्यान माझा मित्र आसिम इतक्या मोठमोठ्याने हसत होता की त्याच्या डोळ्यातील अश्रूंचा ओघळ गालांवर आला होता. शेवटी दीर्घ काळ चाललेल्या काही मिनिटांच्या आणि खेचाखेचीत त्या फांद्याची दोन्ही पाती एकत्र आली. काम तडीस गेले होते. शेवटी दीर्घ काळ चाललेल्या काही मिनिटांच्या संघर्षात आणि खेचाखेचीत त्या फांदी कापण्याच्या कात्रीची दोन्ही पाती एकत्र आली. काम तडीस गेले होते. माझे मौल्यवान केस केर कचऱ्यासारखे जमिनीवर इतस्तता पसरलेले होते. एकेकाळी मी त्यांना पवित्र मानले होते ते माझे आदर्श होते. संघर्ष, पूर्वग्रह आणि समाजाचा उथळपणा याविरुद्ध मी पुकारलेल्या बंडाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. आता मात्र त्या केसांना आपल्या चपलांखाली पायदळी तुडविताना त्या न्हाव्यांना त्याबद्दल काहीच कसे वाटत नव्हते. मानेच्या अगदी थोडे खालपर्यंत असणारे ते केस डोक्यावर तेवढे शिल्लक राहिले होते. आधुनिक इतिहासातील कदाचित सर्वात गबाळेपणाची केशभूषा असेल ही. परंतु आता सर्व काही संपले होते. त्या माळ्याने आणि न्हाव्याने आरसा समोर धरला. आता केस कापले आहेत, कृपया एकदा तरी पहा. हात जोडून मी त्यांचे आभार मानले, पण आरशात पाहणे मी पसंत केले नाही. आश्रमाच्या फाटकाजवळ परतत असतानाच दोन अमेरिकन मला दिसले. त्यापैकी एक डेव्हिड होता. डेव्हिड प्रामाणिक आणि बुद्धिमान होता. तो प्रसिद्ध ॲलन वॅट यांचा मित्र होता. त्याने त्यांचा खाजगी सचिव म्हणून कामही केले होते. ॲलन वॅट्स म्हणजे पूर्वेकडचा गूढवाद आणि पश्चिमेकडचा तर्कवाद यांचे समीकरण असलेल्या पुस्तकाचे लेखक. डेव्हिड आणि माझ्यात लगेच गाढ मैत्री झाली. शोधासंदर्भात कित्येक तास चर्चा केली. डेव्हिड असीमप्रमाणेच हृदयापासून बोलणारा आणि एक उत्तम श्रोता होता. एके दिवशी पूर्व बंगालमधून बन महाराजांच्या प्रमुख शिष्यांपैकी 5 जणांचे आगमन झाले. त्यांचा प्रमुख जगन्नाथ हा शहर प्रमुख तसेच शाळेचा मुख्याध्यापक अशी दोन्हीही कामे सांभाळीत होता. तो उंच नीटनेटका पोशाख केलेला, त्याच्या संयमी चालीत आत्मविश्वास भरलेला होता. तो नम्र आणि सर्वांना आदराने वागविणारा होता. वयाने जरी तो माझ्या वडिलांहून मोठा होता, तरी आम्ही दोघे घनिष्ठ मित्र झालो. एके दिवशी सकाळी जगन्नाथ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डेव्हिडच्या हातात कॅमेरा पाहिला. महाशय, कृपया आमचा एक सामूहिक फोटो काढा ना, त्यापैकी एक जण म्हणाला. तर इतर सर्वजण फोटो काढून घेण्यासाठी उभे राहिले. डेव्हिड माझ्याकडे वळला आणि कुजबुजला. फोटो फिल्ममध्ये केवळ एकच फोटो शिल्लक आहे आणि हा माझा शेवटचा रोल आहे. एका विशेष फोटोसाठीच मी तो राखून ठेवला आहे. आता मी काय करू, ते तर फोटोसाठी तयार झाले आहेत. ते उभे राहिल्यावर क्लिक आवाज करीत फोटो काढल्याचे ढोंग करायचे आम्ही ठरवले. मग या फसवेगिरीचा दुसऱ्यांदा विचारही न करता आम्ही आमचे काम केले. दुसऱ्या दिवशी जगन्नाथाला एकटाच रडताना पाहून मी चकित झालो. तो कोणत्या दुःखात आहे? त्याला कोणते दुःख आहे? त्याला काय झाले? तो कोणत्या दुःखात आहे? मी त्याच्या मित्राला विचारले. त्याने नजरेनेच मला खुणावले. तुम्ही जे केलेत ना, त्यामुळे. मी काय केलं? गोंधळून मी विचारले. काल आम्ही फोटोसाठी उभे राहिल्यावर तुम्ही आमचा फोटो काढण्याचे ढोंग केलेत ना, ही फसवेगिरी आहे. आमचा अपमान केलात. छे, तुझा धिक्कार असो. जगन्नाथ जिथे उभा होता तिथे मी गेलो. मोठ्या धैर्याने त्याची क्षमा मागितली, परंतु तो काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशीही माझ्या मूर्खपणाबद्दल क्षमा करण्याची मी पुन्हा त्याला विनंती केली. दुःखी नजरेनेच त्याने माझ्याकडे पाहिले. माझा भक्त आहेस ना, तो म्हणाला. दुसऱ्याला असा अनादराने तू कसा वागू शकतोस? तुला माहीत नाही का, भगवान चैतन्यानी आपल्याला तृणापेक्षाही नम्र होण्यास आणि इतरांना सर्व प्रकारे आदर देण्यास शिकवले आहे. दांभिकता हा भयंकर रोग आहे, त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तसे त्याने तोंड माझ्यापासून दूर केले. आकाशाकडे पाहत तो म्हणाला, मी भक्त म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू माझा अपेक्षाभंग केलास, म्हणून मी रडतोय. मित्रा, मी तुझ्यासाठी रडतोय, कारण तू फार थोडं जाणतोस. एक खरा भक्त दुसऱ्या कोणालाही इतका कमीपणाने वागवित नाही. नंतर त्याने मला आलिंगन दिले आणि निघून गेला. अशा भावनाशून्यतेची मलाच लाज वाटली. नदीकिनारी चालत असताना या सगळ्याचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न केला. मी विचार केला की सर्वसाधारण लोक समजतात इतक्या क्षुल्लक मर्यादांचे उल्लंघन क्वचितच कोणाच्या ध्यानात आले असते, परंतु भक्तांच्या संस्कृतीत हृदयाचा कोमलपणा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी पवित्र मानल्या जातात. भक्तीची खरी संस्कृती काय आहे? ती खूप सूक्ष्म आहे, परंतु ती हृदयाला सुपीक बनविते, जेणेकरून खऱ्या प्रेमाचे बीज त्यात वाढू शकेल. आसिम कृष्णदास बाबाजी आणि बन महाराज यांच्या सुखमय सहवासात 2 महिन्यांहून अधिक काळ मी व्यतीत केला होता. बन महाराजांनी दीक्षेसाठी माझ्यावर काहीही दबाव आणला नाही. तथापि आश्रमातील एका साधूला मी दीक्षा नाकारली हे अजिबात सहन झाले नव्हते. एके दिवशी मला आपल्या खोलीत बोलावून तो माझ्यावर आग पाखडू लागला. स्वतःकडे पहा, तिरस्कृत भावाने त्याने माझी खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली. विरक्त म्हणून जगण्यासाठी तू या भौतिक जीवनाचा त्याग, परंतु जोपर्यंत गुरूंकडून दीक्षा घेत नाही तोपर्यंत तुला आध्यात्मिक जीवन नाही. बारीक डोळे करून तो माझ्याकडे पाहू लागला. त्याचा आवाज कंपित झाला. ज्याला भौतिक किंवा आध्यात्मिक जीवन नाही, अशांचा मृत्यू झाल्यावर माहिती आहे त्याच्याबरोबर काय होते? मी शांतपणे त्याच्याकडे पाहिले. तुला माहिती आहे? नाही, मी भीतभीतच उत्तर दिले. ताडकन तो आसनावरून उठला आणि आपले बोट माझ्या चेहऱ्यासमोर धरले. तो भूत बनतो, मी तुझ्याबद्दल बोलतोय. तू भूतासारखं जीवन जगत आहेस. अचानक मृत्यू आला तर तुला 1000 वर्षे भूतयोनीत दुःख भोगत भटकावे लागेल. तो एकटक माझ्याकडे पाहू लागला. तू आमच्या गुरूंच्या कृपेला इतका कमी कसा लेखतोस? तुला त्यांना शरण गेलेच पाहिजे, अन्यथा आश्रम सोडून गेले पाहिजेस. दुःखी होऊन मी खाली मान घातली आणि उत्तर दिले, मला क्षमा करा, मी निघून जातो. त्याच्या खोलीतून बाहेर येऊन पिशवी व भिक्षापात्र उचलले आणि साठी निघालो. बाहेर जाण्याच्या मार्गावर मला बन महाराज अंगणात बसलेले दिसले, म्हणून मी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. माझे बोलणे ऐकून आश्चर्याने त्यांनी डोळे विस्फारले. तू का आम्हाला सोडून जात आहेस? महाराज, मी तुमचा अपराध करू इच्छित नाही. मी नुकतीच ऐकलेली कान उघाडणी वेगळ्याच शब्दात त्यांना सांगितली. या गोष्टीचे त्यांना फार दुःख झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. मूर्खासारखे हे कोण बोललं? त्यांनी विचारले. मी त्यांना सांगितलं तेव्हा प्रेमळ पित्यासारखे सौम्यपणाने ते मला म्हणाले, मी तुझ्याबद्दल असा कधीच विचार केला नाही. तू एक प्रामाणिक भक्त आहेस. मी तुझ्यावर मुलासारखं प्रेम करतो. तू माझा अपराध केलेला नाहीस. या उलट तू मला आनंदच दिला आहेस. तू हवे तेवढे दिवस येथेच राहा. मी खात्री देतो तुझ्यावर पुन्हा असे दडपण येणार नाही. बन महाराजांच्या कृपेबद्दल मी त्यांचा ऋणी होतो. तरी झाल्या प्रकाराने माझी निघण्याची वेळ आली आहे असे मला वाटले. त्यांच्या शिष्यांचे मन मी दुखवू इच्छित नव्हतो, पण अखेर माझे शोधकार्य अजून सुरूच होते. निवास हा समर्पित शिष्यांसाठीच होता. बन महाराजांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. त्यांनी मला साक्षात्कारी ज्ञान दिले होते. त्यांच्या त्या प्रेमाचा आणि ज्ञानाचा आदर म्हणून मी आणखीन काही दिवस तेथे राहिलो. त्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेऊन मी वृंदावनातील इतर वनांकडे प्रस्थान केले.